आजचे दैनिक सुभक्तिपर बोध 26 जानेवारी. देणाऱ्याला गौरव मिळतो. ह्याकरिता तर आम्ही तुमच्यासाठी सर्वदा अशी प्रार्थना करतो की आपल्या देवाने तुम्हाला झालेल्या ह्या पाचरणाला योग्य असे मानावे आणि चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय व विश्वासाचे कार्य सामर्थ्याने पूर्ण करावे, ह्यासाठी की आपला देव व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या कृपेने आपला प्रभू येशू ह्याच्या नावाला तुमच्या ठाई व तुम्हाला त्याच्या ठाई गौरव मिळावा. दुसरे थेसलनिकाकरास पत्र 1 आणि वचन 11-12. देव त्याच्या कृपेच्या द्वारे त्याच्या गौरवाची स्तुती करून घेण्याची योजना आखतो ही अत्यंत चांगली बातमी आहे. नक्कीच जेव्हा देव आपल्या क्रोधाचे सामर्थ्य व्यक्त करतो तेव्हा देखील त्याचा गौरव होतो. रोमकरास पत्र 9:22. परंतु नवा करार आणि जुना करारही, उदाहरणार्थ यशया 30:18 पुन्हा पुन्हा सांगते की आपल्याला देवाची कृपा अनुभवाने जाणून घेणे अगत्याचे आहे, ह्यासाठी की देवाला आपल्या ठाई गौरव मिळावा. दुसरे थेसलनिकाकरास पत्र 1:11-12 पावलाने केलेल्या प्रार्थनेत हे प्रत्यक्षात कसे घडून येते यावर विचार करा. पाऊल प्रार्थना करीतो की देवाने चांगुलपणाचा आमचा प्रत्येक मनोदय पूर्ण करावा. कशा प्रकारे? तो अशी प्रार्थना करतो की तो मनोदय देवाच्या सामर्थ्याने पूर्ण करण्यात यावा, म्हणजे ते विश्वासाची कार्य असावी. का? ह्यासाठी की प्रभू येशू ह्याच्या नावाला आमच्यासाठी गौरव मिळावा, म्हणजे देणाऱ्याला गौरव मिळतो. सामर्थ्य देवाने दिले म्हणून गौरव देखील देवालाच मिळतो. आमचा विश्वास आहे, तो सामर्थ्य देतो, आमचे सहाय्य करण्यात येते, त्याला गौरव मिळतो. हेच ते कृपेचे कार्य आहे, ज्यामुळे आपली अंतकरणे नम्र राहतात व ज्यामुळे आम्ही आनंदी राहतो व त्याला सर्वपरी ठेवून त्याचे गौरव करीतो. मग पुढे पाऊल म्हणतो की ख्रिस्ताचे हे गौरव आपला देव व प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेने आहे. चांगुलपणाचा आपला प्रत्येक मनोदय व विश्वासाचे कार्य करण्यासाठी आपल्याला देवाने सामर्थ्य द्यावे या पावलाच्या प्रार्थनेला देवाचे उत्तर म्हणजे आम्हावर होणारी कृपा. तुम्ही जे काही चांगले करण्याचा मनोदय किंवा संकल्प करता तो सिद्धीस न्यावयास तुम्हाला सक्षम करण्यासाठी देवाच्या ज्या सामर्थ्याची गरज लागते ती गरज पूर्ण केली जाणे म्हणजेच कृपा. नवीन करारानुसार ही कृपा अशा प्रकारे पुन्हा पुन्हा कार्य करते. देव तुम्हाला आपल्या कृपेद्वारे सामर्थ्य देईल असा विश्वास ठेवा आणि जेव्हा आपल्याला असे सहाय्य पुरवले जाते तेव्हा त्याला गौरव मिळतो. आम्हाला सहाय्य पुरवले जाते त्याला गौरव मिळतो. म्हणूनच ख्रिस्ती जीवन हे केवळ ख्रिस्ती परिवर्तन नव्हे तर हे एक शुभवर्तमान देखील आहे.